कैमरा एक्शन।
हाय, मी सुशांत शेलार, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
करिअर एकीकडे सुरूच होतं, पण सर्वात महत्वाची म्हणजे तुझ्या आयुष्यात आलेली तुझी अर्धांगिनी, तुझी बायको, तिची भेट तुझ्याशी कशी झाली, कधी झाली?
आम्ही शूटिंग करत होतो कीर्ती कॉलेजमध्ये, आणि तिकडे शूटिंग करत असताना ती आली होती। 16-17 वर्षाची होती, 12वीत जस्ट गेली होती, 11वीतनं पास होऊन, आणि तिथे ती मला भेटली। तिथे तिची आणि माझी ओळख झाली। ती ऍक्टिंग करायची तेव्हा, मनाची एक गुंती नावाची सिरियल होती, आणि तिथे ती गुंतागुंत झाली, आणि साधारणतः त्याच्यानंतर मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, आणि मी तेव्हा 18 वर्षाचा, ती 17 वर्षाची, सो तेव्हाच झालं। मग त्याच्यानंतर साधारणतः एक 8 वर्ष आमचं अफेअर होतं, आणि त्याच्यानंतर लग्न केलं, आणि आता लग्नाला 12 वर्ष झाली, सो आता 20 वर्ष झाली।
पण मला सांग की हे सगळं सुरू असताना आपण यु नो प्रयत्न करतो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं, मग त्यासाठी मरमर करत एखादं गिफ्ट आणतो, एखादा डे खूप स्पेशल करतो, सो असं काही तुमच्या यु नो लग्नाच्या आधीच्या ह्याच्यामध्ये एखादं भांडण झालेलं असतं, असं काही झालं?
भांडणं आमची खूप झाली, कारण तिच्या घरातनं पण विरोध होता आमच्या लग्नाला, त्यामुळे बऱ्याचदा भांडणं झाली, पण ती टिकून नाही राहिली फार, कारण एकमेकांना तेवढं लाईक करत होतो, एकमेकांवरती प्रेम होतं, त्यामुळे ती 1-2 दिवसात मिटून जायची। तशा ॲनिव्हर्सरीज माझ्यापेक्षा तिच्या खूप लक्षात राहतात, आणि ती सकाळी मला विचारते आज काय माहिती आहे, तर आज काय माहिती आहे म्हटल्यानंतर माझ्या पोटात गोळा येतो की आज नेमकं काय।
तुझं लग्न कुठे झालं, कोणत्या ठिकाणी, मेनू काय होता? तेव्हा तू ऑलरेडी एक ऍक्टर होतास, आणि तेव्हा तुझ्या लग्नात कोण कोण आलं?
माझ्या लग्नामध्ये मी एकुलता एक असल्यामुळे आम्हाला फार ते वडिलांना थाटामाटात करायचं होतं लग्न, आणि त्यांच्याकडून त्यांनी विरोध आधी दर्शवल्यामुळे त्यांना वैदिक पद्धतीने करायचं होतं, सो सकाळी त्यांच्या पद्धतीने लग्न झालं। ती ब्राह्मण आहे, सो त्यांच्या जे काही रीतिरिवाज आणि संस्कार जे आहेत त्यानुसार त्यांनी फार उत्तमरित्या छान तिकडची ठाण्यामध्ये विधी झाले सगळे, आणि संध्याकाळी आम्ही शेलारांकडनं रिसेप्शन ठेवलं होतं, तर साधारणतः 1,500 लोक लग्नाला होती।
2,500 कुठे?
भगिनी समाज म्हणून आहे दादर हिंदू कॉलनी मध्ये, सो तिकडे ते लग्न पार पडलं, आणि चालूच होतं, लोक येतच होती, म्हणजे कोणाचे कोण 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 आले होते, कारण तेव्हा गुजीरवाणा घरात पॉप्युलर सिरियल होती, आणि त्याच्यात मी काम करत होतो, आणि मी खूप तेव्हा अगदीच याला होतो, पीकला होतो। साक्षीला फक्त सवय नव्हती, आणि साक्षीचं एका पॉइंट नंतर, कारण त्याच्यानंतर वरात निघाली, ती वरात 3:30 वाजेपर्यंत चालू होती, सो 4 वाजता आम्ही घरात गेलो।
फायनली बरं, मला सांग, मी असं ऐकलं संतोष जुवेकर तुझा खूप जवळचा मित्र आहे, तो पण होता लग्नामध्ये?
सगळेजण लग्नात होते। अंकुश चौधरी माझा जवळचा मित्र आहे, जितेंद्र जोशी माझा फार जवळचा मित्र आहे। जितेंद्र जोशी वरातीत खूप नाचला, म्हणजे प्रचंड नाचला, जवळजवळ 3-3:30 वाजेपर्यंत जितेंद्र जोशी नाचत होते।
बर,
पण बाकी इंडस्ट्रीतलं तसं जित्या सोडला तर वरातीत नाचायला कोण नव्हतं।
अर्थात लग्न झालं, सगळं झालं, आणि हनीमून, हनीमूनला तू घेऊन गेला होतास का बायकोला?
हनीमून फार वाईट झाला
का?
कारण अगं आम्हाला तेव्हा बाबांची तब्येत थोडीशी बरी नव्हती, लग्नाचा सगळा तो स्ट्रेस झाला शीण, त्यामुळे मग आम्ही कुठे लांब जायचं नाही ठरवतो, आणि पैसेही नव्हते अगदी खरं सांगायचं तर, कारण एवढं थाटामाटात लग्न केल्यानंतर पैसे संपले होते। तर मग आम्ही महाबळेश्वरला गेलो, आणि ते जे नको होतं ते झालं। आम्ही कुठेही बाहेर पडलो की लोक फोटो काढायला यायचे, साक्षी बिचारी बाजूला जाऊन उभी राहायची, आणि लोक फोटो काढायचे, स्वतःच्या हातातलं मूल माझ्या हातात द्यायचे, आणि मग आम्ही तापोळ्याला गेलो होतो बोटिंगला, तर ते आम्ही बोट घेऊन आतमध्ये गेलो, बाहेर येईपर्यंत जवळजवळ कमीत कमी 1,000-1,500 लोक जमा झाली होती।
बर,
मग त्यांनी त्या ज्या गाडीने मी गेलो होतो त्या गाडीच्या टपावर मी बसलो, हार तुरे साक्षीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम हा जवळजवळ 3-3.5 तास चालू होता, आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली अहो मी हनीमूनला आलो आहे, अहो मला जाऊ द्या, आणि त्या उन्हाचा मला एवढा त्रास झाला की मी महाबळेश्वरला हॉटेलला येऊन आजारीच पडलो, मला तापच आला, म्हणजे 2 दिवस मीच आजारी होतो। त्यामुळे हनीमूनचं नाव काढलं तर साक्षी आजही म्हणते की बाबा नको, मी साक्षी आजारी पडली आणि मीही आजारी पडली।
एका ऍक्टरसाठी किती चांगली गोष्ट असते ना की तुम्हाला इतकं लोक डोक्यावर घेत आहेत, आणि इतकी तुमच्यासोबत फोटोज आणि उटी काय भरतायत आणि हे सगळं आहे। सो मला सांग की जेव्हा पहिल्यांदा यु नो आपली ओळख निर्माण होते खऱ्या अर्थाने, की लोक तुम्हाला ओळखतात, तुम्हाला ऑटोग्राफ येऊन मागतायत, हे कधी झालं तुझ्यासोबत, कोणत्या सिरियलमुळे?
लहान असतानाच झालं, पहिला ऑटोग्राफ माझा जेव्हा घेतला तेव्हा मी 12-13 वर्षाचा होतो, आणि तेव्हा ऑटोग्राफ मागायला आले तेव्हा मी नाही म्हणालो त्यांना, आजोबा होते, तर मला प्रदीप कबरे तेव्हा बसले होते, ते मला म्हणाले की अरे दे तुझ्याकडे मागतात ना ते, तर मी काहीतरी गिरवटून दिलं होतं. मला कळतही नव्हतं की नक्की काय लिहायचं आणि कसं लिहायचं. सो ती माझी पहिली ऑटोग्राफ होती आणि त्यांनी मला 2 रुपये बक्षीस दिला होता.
क्या बात आहे. पण मला सांग, आभाळ मायासारखी सिरियल म्हणा किंवा तू जसं म्हणालास की गोजीरवाण्या घरात प्रचंड पॉप्युलर झालेली सिरियल्स होती, आणि असं पण असतं ना कधी कधी आपण एखाद्या कॅरेक्टरसाठी रेडी नसतो किंवा आपल्याला कन्सिडर केलं गेलेलं नसतं आणि तरी मग तुम्ही ऑनबोर्ड येता आणि तुम्ही वेगळीच जादू करता. असं झालं तुझ्यासोबत वादळवाडच्या?
कारण गोजीरवाणा घराच्या वेळेस गिरीश मोहितेने मला खूप समजावलं, कारण पारसं कॅरेक्टर फारच असं मुळूमुळू रडणारं आणि असं सगळं होतं आणि मला ते करायचं नव्हतं. पण ते म्हणाले ना, कॉन्ट्रास्ट आहे सुशांत, सो हे तुला करायला मजा येईल. आणि तेच लोकांचं म्हणजे फारच अगदी आयडियल कॅरेक्टर होतं प्रत्येक आईसाठी की माझा मुलगा असा असायला हवा. सो हे चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. पण मग सगळ्याच गोष्टी पारसच्या बाबतीत व्हायच्या. पारसचं काही झालं की TRP वाढतो. की मला असं व्हायचं की अरे बस करा यार, माझ्या आयुष्यात किती दुःख आणणार तुम्ही.
तुझ्या मुलीचा जन्म जेव्हा झाला तेव्हा तरी तू जरा कामातून सवड काढून बाजूला होतास का बिझीच होतास?
नाही, माझं काय झालं, त्यावेळेला मी दहीहंडीचा इव्हेंट करत होतो. 4 वाजेपर्यंत काम केलं ठाण्यातच आणि ती मागेच एका हॉस्पिटलला साक्षीला डिलिव्हरीसाठी आणलं होतं. आणि ते 4 वाजता मी काम संपवलं, कारण दहीहंडी होती. पहाटे 4 वाजता माझं काम संपलं. गिरीश मोहिते होते माझ्याबरोबर. सो मला 7:30-7 ला माझ्या सासूबाईंचा फोन आला की अभिनंदन, मुलगी झाली आहे. तर म्हटलं वा वा छान छान छान, कधी येत आहे तुम्ही? म्हटलं अहो इव्हेंट आहे, तर इव्हेंट सुरू करतो आणि येतो. चाळीमध्ये सगळ्यांना कळलं तो सगळं आनंद आणि सगळं झालं. दहीहंडीच्या स्टेजवरती मी ठाण्यात चढलो आणि मग तिकडे अनाऊन्समेंट झाली की सुशांतला मुलगी झाली आहे आणि राधा जन्माला आली आहे वगैरे. श्रेयस येणार होता त्या इव्हेंटला. सो श्रेयसची वाट बघत मी थांबलो होतो. मग श्रेयस आणि मी गेलो 4:30 संध्याकाळी. तेव्हा मी पहिल्यांदा मुलीला पाहिलं.
ऐको, किती तुला वाट बघावी लागली.
इलाज नव्हता, कारण मी सोडून तिथनं जाऊ शकत नव्हतो.
तिच्यात तुझ्या कुठल्या गोष्टी तुला दिसतात?
ती फार इमोशनल आहे बापासारखीच. तिला खरं बोलायला खूप आवडतं. दुसरी गोष्ट, ती मनाला खूप लावून घेते. एक्झाम्पल सांगायचं झालं तर आम्ही गणपती विसर्जनाला जेव्हा समुद्रावर जातो तेव्हा ती त्या मूर्त्यांना बघून रडते. सो ती फार हळवी आहे. पण तिच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. की चुकून कधीतरी गाडीतनं जाताना आपण कुठलं तरी गोष्ट बाहेर टाकायला गेलो तर नो नो, तिचं असं असतं, नाही करायचंय.
कधी तू तिचे स्कूल फंक्शन वगैरे अटेंड केलेत का?
हो, मी अटेंड करतो, मागे उभा असतो मी. कारण मला असं वाटतं की मी पुढे गेल्यानंतर लोकांनी माझ्याकडे बघू नये. पण तिचा अट्ट असतो की तू मला दिसत नाहीस तर तू मला दिसला पाहिजेस. तर मी काळोख झाल्यानंतर साक्षीने खुर्ची अडवून ठेवलेली असते, मी तेवढा परफॉर्मन्स बघतो आणि पुन्हा जेव्हा काळोख होतो तेव्हा मी निघून जातो.